हे एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो, नमस्कार श्रोते हो, जीवन ज्योति या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत। कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे SMS द्वारे कळविता त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत।
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश।
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने। या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट।
चिंतन मंगल दर्शन, मंगल चिंतन मंगल दर्शन, मंगल तव गुणगान, मंगल सेवा मांगल्याचे देवा तूच निदान, मंगल सेवा मांगल्याचे देवा तूच निदान। अंतरयामी काली वरती मागे पुढती उर्मी, अंतरयामी काली वरती मागे पुढती उर्मी, प्रेम सागरा तुझा खेळती, प्रेम सागरा तुझा खेळती, मीन त्यातले आमी, हे तृण हे तरु हे गिरी हे नभ, हे तृण हे तरु हे गिरी हे नभ, विश्व दिसे न दिसे ते त्या प्रेमाच्या मधुलहरीनी थब थबलेले नुसते, त्या प्रेमाच्या मधुलहरीनी थब थबलेले नुसते। मंगल चिंतन मंगल दर्शन, मंगल तव गुणगान, मंगल सेवा मांगल्याचे देवा तूच निदान, मंगल सेवा मांगल्याचे देवा तूच निदान। मी तव माझे गान तुझे हे ऐकणार जे तेही, मी तव माझे गान तुझे हे ऐकणार जे तेही, तुझेच देवा तुझेच तू हे, तुझेच देवा तुझेच तू हे, सांभाळूनी आगे राज तुझे तव महती अवघी, बल विक्रम तव देवा, राज तुझे तव महती अवघी, बल विक्रम तव देवा, एक सुखद अधिकार रामुचा, एक सुखद अधिकार रामुचा, की करीजे तव सेवा, एक सुखद अधिकार रामुचा, की करीजे तव सेवा। मंगल चिंतन मंगल दर्शन, मंगल तव गुणगान, मंगल सेवा मांगल्याचे देवा तू संहिता मंगल सेवा मांगल्याचे देवा तू संहिता देवा तू निधान देवा देवा तू निधान देवा देवा तू निधान।
श्रोते हो, आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम,
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन।
श्रोते हो, मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांच्या आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे। श्रोते हो, आम्ही समाजामध्ये जेव्हा वावरत असतो, जेव्हा जगत असतो, तर तेव्हा आम्हाला अशी कल्पना असते की परमेश्वर आपली प्रार्थना ऐकतो, त्यासाठी आपल्याला परिपक्व होणे गरजेचं आहे, त्यासाठी आपल्याला स्थिर आणि गंभीर होणं गरजेचं आहे आणि वयाने मोठं होणं गरजेचं आहे। हा आपला प्राथमिक समज आहे। परंतु आज आपल्याला पवित्र शास्त्र काय सांगते त्यावरती माझं लक्ष केंद्रित करू इच्छितो तुम्हा प्रत्येकांच्यासाठी, आणि म्हणूनच आजचा संदेश हा त्यावरतीच आधारलेला आहे। आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो मार्कृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय 35-44 वचन आहे, आणि आजचा संदेश आहे लहानांचा परमेश्वर। चला तर श्रोते हो, आपण आपले पवित्र शास्त्र उघडूयात आणि आजच्या संदेशावरती मनन आणि चिंतन करूयात। जेव्हा आपण आपल्या महान देवाचा विचार करतो तेव्हा आपण अनेकदा त्याचा विचार भव्य, महान आणि गौरवशाली असा करतो। शेवटी तो सृष्टीचा देव आहे, तो कशाचाही मध्यभागी उभा राहिला, त्याने काहीही घेतले नाही तरी सर्व काही निर्माण केले, हे मोठे आहे। तो प्रकटीकरणाचा देव आहे, त्याने त्याचे परिपूर्ण वचन मानवी संसाधनाद्वारे पाठवले, ज्याने आपल्याला त्याच्या शब्दाची परिपूर्ण प्रेरित नोंद मानवाला दिली, शिवाय तो शब्द त्याने आजपर्यंत उत्तम प्रकारे जपला आहे, ते मोठे आहे। तो तारणाचा देव आहे, देवाने आपला पुत्र येशू याला पापासाठी आणि पापी लोकांसाठी मरण्यासाठी या जगात पाठवले। जेव्हा येशू वधस्तंभावर गेला तेव्हा त्याने एक मार्ग उघडला की देवाच्या आमंत्रणानुसार येशूकडे येणारे सर्व वाचले जातील। देवाने ते स्थापित केले जेणेकरून जे येतील त्यांच्या सर्व पापांची क्षमा होईल, त्यांना त्यांच्या कुटुंबात दत्तक घेतले जाईल, आणि जेव्हा ते हे जग सोडतील तेव्हा ते सर्व त्याच्याबरोबर राहण्यासाठी स्वर्गात जातील। आता हे मोठे आहे। प्रेक्षणीय गोष्टींमध्ये पारंगत असलेल्या देवाची आपण सेवा करतो यात काहीच प्रश्न नाही। कोण चमत्कारात प्रमुख आहे आणि कोण सर्वशक्तिमान कार्य करतो, परंतु मी हे देखील दर्शवू इच्छितो की तो लहानांचा देखील प्रभू आहे। तो एक देव आहे जो मोठ्या मार्गाने फिरतो, परंतु तो एक देव देखील आहे जो या जगातील लहान क्षुल्लक गोष्टी घेण्यात आणि त्याच्या गौरवासाठी वापरण्यास सक्षम आहे। आपल्या समोरील उतारा कृतीत असलेल्या लहानांचा प्रभू प्रकट करतो। जेव्हा आपण येशूला लोकसमुदायाला खायला घालताना पाहतो तेव्हा आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की ज्याने हा चमत्कार केला तो आज आपला प्रभू आहे। जेव्हा त्याने केले ते आता देखील करू शकतो। ज्या दिवशी तो लहानांचा प्रभू होता आणि आजही तो लहानांचा प्रभू आहे। चला आज या खास चमत्कारावर नजर टाकूया। तसे ते खूप खास असावे। हा येशूचा एकमेव चमत्कार आहे ज्याचा उल्लेख 4ही शुभवर्तमानात लेखकांनी केला आहे। येथे काही मदत आहे जी आम्हाला चुकवायची नाही। मी तुम्हाला या मजकुरातील काही उदाहरणे दाखवतो जेथे येशू हे सिद्ध करतो की तो लहानांचा प्रभू आहे, तो परमेश्वर आहे। लोक येशूच्या मागे सरोवराच्या पलीकडे गेलेले आहेत। येशूने त्यांना शिकवण्यात दिवस घालवला आहे आणि वेळ उशीर वाढत आहे। शिष्य येशूकडे येतात आणि त्याच्या शिकवणुकीत व्यत्यय आणतात आणि त्यांनी मागणी केली की त्याने लोकांना दूर पाठवावे जेणेकरून त्यांना खायला अन्न मिळेल। या माणसांना भीती वाटते की तास वाढला तर लोकांना खायला अन्न मिळणार नाही. स्पष्टपणे ते स्वतः थकलेले आणि भुकेले आहेत आणि ते गृहीत धरतात की लोकही तसेच असले पाहिजे. शेवटी लोकसमुदाय येशू सरोवराच्या पलीकडे निघून गेल्यावर त्याच्या मागे गेला होता आणि त्यांनी प्रवासासाठी अन्न बांधायला वेळ काढला नव्हता. आता ते घरापासून 10 मैल दूर आहेत. ते निर्जर ठिकाणी आहेत. ते अशा ठिकाणी आहेत जेथे अन्न सापडत नाही. शिष्य म्हणतात, प्रभूजी, तुम्ही बराच काळ उपदेश केला आहे आणि आता या लोकांना अन्न शोधण्यासाठी पाठवून द्या. शिष्यांना शंका आणि भीती वाटते. जर येशूने हे चालू ठेवले तर त्यांच्यापैकी कोणालाही खायला अन्न मिळणार नाही. म्हणून ते त्यांच्या शंका आणि भीती व्यक्त करून त्याच्याकडे जातात. आज मी तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छितो. तुमच्यात अथवा तुमच्या जीवनात तुम्हाला ज्या परिस्थितीचा सामना करावा लागतो त्याकडे तुम्ही कधी पाहता आणि घाबरून आणि संशयाने भरलेले आहात का? जर तुम्ही हरवलेल्या कुटुंबातील सदस्याकडे बघता आणि त्यांना कधी वाचवता येईल का असा प्रश्न पडतो का? तुम्ही कधी एखाद्या भौतिक गरजेकडे पाहून विचार करता की ते सर्व काही ठीक होईल की काहीतरी वाईट होईल? तुम्हाला असं जेव्हा वाटतं तर तेव्हा तुमच्या मनामध्ये भीती उत्पन्न होतीत काय? जर तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्व दिवस बघितलेत आणि विचार केलात की तुमच्याकडे किती वेळ शुल्लक आहे, जगाची स्थिती बघून हे सगळं कसं घडेल याचा विचार करून तुम्ही कधी घाबरता आहात का? मी हे विचारत आहे, तुम्हाला कधी भीती वाटते का? आम्ही सर्व करतो. अज्ञाताची भीती बाळगणे हा एक जगाचा आणि जगात जगण्याचा एक भाग आहे. शंका आणि चिंता असणे लाज वाटण्यासारखे काहीच नाही. ही एक अशी गोष्ट आहे जी आपण सर्वजण हाताळतो. जेव्हा आपण शिष्यासारखे बनतो तेव्हा समस्या उद्भवते. ते गौरवाच्या प्रभूच्या उपस्थितीत होते परंतु त्यांना विश्वास नव्हता की तो परिस्थिती हाताळू शकतो. त्यांच्या डोळ्यांना ते अशक्य वाटत होते. ते विश्वासाने येशूकडे येत नव्हते. ते घाबरून त्याच्याकडे येत होते. ते इतक्या शब्दात सांगत होते, प्रभू, ही समस्या तुमच्यापेक्षा मोठी आहे. आपण ते हाताळू शकाल असे आम्हाला वाटत नाही. तुम्ही या लोकांना दूर पाठवले असते नाहीतर आम्ही सर्व संकटात सापडू. हे शब्द तुम्ही कधीच बोलले नसते पण तुम्ही आणि मी सारखेच वागलो. आपण चिंतेत आहोत किंवा समस्या किंवा समस्यांबद्दल काळजी करतो आणि त्या सोडवण्याच्या प्रभूच्या क्षमतेबद्दल आणि शंकांनी भरलेले असतो. असे म्हणणाऱ्या मनाकडे येशूकडे येण्याऐवजी, प्रभू, माझा तुझ्यावर विश्वास आहे. मला माहिती आहे की ही माझ्यासाठी एक मोठी समस्या आहे परंतु हे तुझ्यासाठी काहीच नाही. आम्ही आमच्या समस्या बाजूला घेऊन जातो आणि त्यांना आपल्या आध्यात्मिक जीवनातून बाहेर काढून देतो. मी तुम्हाला फक्त आठवण करून देतो की सर्व चिंता आणि पाप आहे. रोमकरासपत्राचा 14:23. मी तुम्हाला हे देखील स्मरण करून देतो की परमेश्वराने आम्हाला भीतीच्या काळात त्याच्यावर विश्वास ठेवण्यासाठी आणि काळजीला आपल्या जीवनात स्थान देण्यास नकार देण्याची आज्ञा दिली आहे. फिलिप्पीकरासपत्र याचा 4:6-7. आमचा तारण हा थोड्या भीतीचा परमेश्वर आहे. आता मला माहिती आहे की तुम्ही काय विचार करत आहात. तुम्ही विचार करत आहात, उपदेशक, तुम्हाला माझी भीती वाटत नाही आणि तुम्हाला त्या गोष्टींची भीती जी माझ्या मनामध्ये आहे ती माहिती नाही. ते थोडे नाही, ते प्रचंड आहे. ते अवाढव्य आहे. ते अशक्य आहे. ते पण थोडे काहीही नाही. आणि म्हणूनच ह्या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. 10 हेरांनी कनानामध्ये गेल्यावर आणि तेथे राक्षसांना म्हणजे त्या दैत्यांना पाहिले तेव्हा त्यांनी हीच वृत्ती होती. ही मनोवृत्ती होती जी म्हणते, देव कोण आहे याची मला पर्वा नाही, तो इतका मोठा नाही. आज तुम्हाला कितीही भीती वाटली असली तरीही जेव्हा त्यांना परमेश्वराच्या शेजारी ठेवले जाते तेव्हा ते थोडेच असतात. जर ते शून्यातून विश्व निर्माण करू शकतो तो नक्कीच तुमची गरज पूर्ण करू शकेल. जर तो शद्रक, मेषक आणि अभेदनगो यांना आगीच्या भट्टीतून ठेवून शकला तर तो तुमची काळजी घेऊ शकेल. जर तो दानियेलाला सिंहाच्या गुहेत सुरक्षित ठेवू शकला तर तो तुमची काळजी घेऊ शकेल. जर तो 30 लाख यहुद्यांना वाळवंटात 40 वर्षे खाऊ घालू शकला तर तो तुमची काळजी घेऊ शकेल. आणि म्हणूनच जर तो जुना खरबडीत क्रॉस आणि रिकाम्या थडग्याचा वापर करून पाप, मृत्यू, नरक, थडगे आणि सैतानाला पराभूत करू शकतो तर तो तुमची काळजी घेऊ शकतो. जर तो तुम्हाला तुमच्या पापापासून वाचवू शकतो तर तो तुमची काळजी घेऊ शकतो. आज तुम्हाला ज्याची भीती वाटते ते त्याच्याकडे आणा आणि त्याच्या हातात सोडा. तो तुमची काळजी घेण्यास सक्षम आहे. इफिसकरास पत्र याचा 3 आणि 20 वचन. येशू लहान, अगदी लहान भीतीचाही प्रभू आहे. तो परमेश्वर आहे आणि म्हणूनच आम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. जेव्हा येशू त्याच्या मनातली आणि त्यांच्या माणसांची भीती ऐकतो तेव्हा तो म्हणतो, बरं तुम्ही त्याला खायला द्या. तो थेट आदेश वापरत आहे. तो म्हणतो त्यांना भूक लागली असेल तर त्यांना खायला द्या. ही आज्ञा ताबडतोब पूर्ण अविश्वासाच्या अभिव्यक्तीसह ठेवली जाते. योहानाच्या शुभवर्तमानावरून आपल्याला हे माहिती होते की फिलिप हाच बोलतो. योहानकृत शुभवर्तमानाचा 6 आणि 7 वचन. तो म्हणतो, 200 पैशाची भाकरी त्यांच्यासाठी पुरेशी नाही, त्यांच्यापैकी प्रत्येकाने थोडेसे घ्यावे. एक पेनी म्हणजे डिनारियसचा संदर्भ आहे आणि म्हणूनच आम्हाला इतके मोठे अन्न कुठून आणावे त्यांना खायला देण्यासाठी. येशू म्हणाला, त्यांना खायला द्या. शिष्य उत्तरले आणि म्हणाले, आम्ही करू शकत नाही, आमच्याकडे संसाधने नाहीत. ही एक समस्या आहे जी सोडवता येत नाही. या माणसांनी त्यांच्या समस्येचा विचार केला आणि त्यांनी ती दुर्गम म्हणून मांडली. त्याच्या नजरेसमोर एक अशक्य आवाहन होते. येशूने पाण्याच्या द्राक्षरसात रूपांतर केल्याचे त्यांनी आधीच पाहिले होते. हे महत्वाचे नाही. कुष्ठरोग्यांना बरे करणे, भूतांच्या सैन्यांना बाहेर काढा, त्यांना विल्हेवाट लावा, असाध्य रोग असलेल्या लोकांना बरे करा आणि मृतांना उठवा. त्यांनी कदाचित त्यांना लक्षात ठेवण्यापेक्षा जास्त वेळ त्यांच्यासमोर स्वतःला सिद्ध केले आणि हे महत्वाचे नाही. या क्षणी महत्वाचे म्हणजे त्यांनी त्यांच्या डोळ्यासमोर पाहिलेला अडथळा. त्यांनी गरज पाहिली आणि ते म्हणाले, आम्ही करू शकत नाही आणि आमचा विश्वास नाही की तुम्ही करू शकता. तो थोडा विश्वास आहे. म्हणूनच यावरती परमेश्वर त्यांना काय उत्तर देतो? प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो, जेव्हा तुम्ही त्याला विश्वासाने विचारले तेव्हा त्याने तुमच्या आत्म्याचे रक्षण केले आणि तुमचे जीवन बदलले नाही का? तुम्ही विश्वासाने ओरडले म्हणून त्याने तुमच्या पापांची क्षमा केली आणि तुमच्या आत्म्यामधील अशांतता त्यांच्या गोड शांतीत बदलली की नाही? तुम्ही त्याचे आहात आणि तुमच्या आत्म्याचे भले आहे हे विश्वासाने अथवा आश्वासन दिल्यानंतर त्याने तुम्हाला आश्वासन दिले नाही का? जर तो असे करू शकतो तर तो काहीही करू शकतो असे मला वाटते. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी एक चांगले उत्तर दिलेले आहे. जर तुमचा मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असेल तर तुम्ही या डोंगराला म्हणाल, इथून दुसरीकडे जा आणि तो काढून टाकेल आणि तुम्हाला काहीही अशक्य होणार नाही. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताला हे सांगायचं आहे. त्यांनी उत्तर दिले, त्यांना म्हटले की मी तुम्हाला खरे सांगतो, जर तुमचा विश्वास असेल आणि शंका नसेल तर तुम्ही फक्त अंजिराच्या झाडाला असे कराल असे नाही तर ते देखील कराल. तुम्ही या डोंगराला म्हणाल, दूर जा आणि समुद्रात फेकून दे, ते केले जाईल. आणि सर्व काही जे तुम्ही कराल प्रार्थनेत विश्वास ठेवून मागाल ते तुम्हाला मिळेल. आणि देव थोड्या विश्वासाचा आदर करेल. तो अल्प विश्वासाचा प्रभू आहे. परंतु तो अविश्वासाने काहीही करू शकत नाही. पण त्याला विश्वासाने मागू द्या. काहीही डगमगता कामा नये. कारण तो डगमगतो तो समुद्राच्या लाटेसारखा असतो जो वाऱ्याने वाहतो आणि फेकतो. कारण त्या माणसाने असे समजू नये की त्याला प्रभूकडून काही मिळेल. याकोबाचे पत्र याचा 1:6-7 वचन. आणि म्हणूनच लहानांचा प्रभू का म्हटलेला आहे त्या ठिकाणी? एका मुलाच्याकडे 5 भाकरी आणि 2 माणसे होते. या इतक्या लोकांमध्ये हे काय आहे? आणि म्हणूनच लोकांची गर्दी पाहून हे अन्न पुरणार नाही अशी त्यांची कल्पना होती. प्रभू येशू ख्रिस्त ती भाकर मोडतो आणि ते मासे त्या 5,000 लोकांना पुरवितो आणि ते दिल्याच्या नंतर देखील काय होतं की उरतात. या ठिकाणी आपल्याला एक मोठा धडा आहे. येशूने फक्त जे उपलब्ध होते ते घेतले आणि त्याच्या गौरवासाठी ते वाढवले. आपल्याजवळ जे आहे ते आपण त्याला देतो तेव्हा आपल्याला आश्चर्यचकित करेल की तो त्याच्यासह काय करू शकतो. जेव्हा ही परिस्थिती उद्भवली तेव्हा येशूकडे प्रश्न होता, आपण हे कसे हाताळणार आहोत. योहानकडून शुभवर्तमानाचा 6:5 वचन या प्रश्नांना 4 उत्तरे आहेत. समस्येपासून मुक्त होऊया, चला अधिक पैसे उभारूयात, आमच्याकडे थोडेसे आहे परंतु ते पुरेसे होणार नाही, येशूला ते मिळू द्या. जर तुमचे लहान मूल येशूकडे आणण्यास आणि त्याला ते देण्यास शिकू शकाल तर तो त्याच्या गौरवासाठी त्याचा वापर करेल. थोडासा विश्वास त्याच्याकडे आणा आणि त्याला तुमचे पर्वत हलवताना पहा. तुमची छोटीशी साक्ष आणा आणि त्याला त्याच्या आत्मे वाचवताना पहा. तुमची थोडीशी स्तुती करा आणि त्याला गौरव प्राप्त होताना पहा. तुमची छोटी क्षमता त्याच्याकडे आणा आणि तो तुमचा वापर करताना पहा. माणसांना चकित करण्यासाठी आणि त्याचे वैभव प्रकट करण्यासाठी लहान गोष्टींचा वापर करण्यात तो माहिर आहे. आणि याचं उदाहरण आपल्याला पहिले करीन त्याचा 1 अध्याय 27-29 मध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करोत. आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू, तू लहानांचा प्रभू आहेस हे तू सिद्ध केलेलं आहेस. परमेश्वर पित्या, ज्या ठिकाणी शिष्य थांबलेत, ज्या ठिकाणी त्यांनी शरणागती पत्कारली, त्या ठिकाणी एक लहान मूल समोर आलं. त्याने स्वतःजवळ जे काही होतं ते तुझ्या समोर अर्पण केलं आणि तू त्या नुसताच भाकरींना आणि त्या माशांना आशीर्वाद दिला नाही तर तू त्या लहान लेकराला सुद्धा आशीर्वाद दिला. तू हे सिद्ध करून दिलेलं आहेस की आम्ही मोठ्या समस्या घेऊन न यावत परंतु लहानातली लहान समस्या देखील तुझ्याकडे प्रकट करावी, कारण की तू सर्व काही व्यवस्थित करणारा परमेश्वर आहे. उपकार मानतो प्रभू, तू आज आमच्या सोबत बोललात. पुढील वेळ तुझ्या हातात सोपून ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावात केलीत म्हणून तो ऐक. आमेन.
मंगलचिंतन मंगलदर्शन मंगल तव गुणगान मंगल सेवा मांगल्याचे देवा तूच निधान मंगल सेवा मांगल्याचे देवा तूच निधान अंतर्यामी मागे पुढती उमी अंतर्यामी खाली वरती मागे पुढती उमी प्रेम सागरा तुझा खेळती प्रेम सागरा तुझा खेळती मी न त्याकले आमी हे तृण हे दिसेन दिसे ते त्या प्रेमाच्या मधुलहरीनी तब तबलेले दिसते त्या प्रेमाच्या मधुलहरीनी तब तबलेले दिसते मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान मंगल सेवा मांगल्याचे देवा तूच निधान मंगल सेवा मांगल्याचे देवा तूच निधान मी तव माझे गान तुझे ते ऐकणार देते देवा तुझे तुरे सांभाळूनी आगे राजा तुझे तव महती आवगी बल विक्रम तव देवा अधिकार रामुचा एक सुखद अधिकार रामुचा की करीचे तव सेवा आ एक सुखद अधिकार रामुचा की करीचे तव सेवा मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान मंगल सेवा मांगल्याचे सेवा तूच निधान मंगल सेवा मांगल्याचे सेवा तूच निधान देवा तूच निधान देवा देवा
श्रोता हो आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे. तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा.
आमचा पत्ता लिहून घ्या. ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ जीवन ज्योती पोस्ट बॉक्स 1446 पुणे 411037 महाराष्ट्र इंडिया. मोबाईल क्रमांक 8010047865 व ईमेल आयडी घ्या MARATHIRSAMC@SUDAVENTIST.org. तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. शिवाय आपल्या समस्या असतील, प्रार्थनेची गरज असेल, तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे कळवा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत.
तर मंडळी पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर. तोवर नमस्कार.